स्त्री संग अभिषेक बाबूने सांगितलं जाणार, काय घाबरू नका. लांब टाक ना त्याला. सांग नंबर, मी इथनं कॉल करतो. राजेश किंमत बोलते काय, कुठं तुम्ही पाहताय का फ्लॅट बघायला? वन बी एच के, टू बी एच के काय रिक्वायरमेंट आहे का म्हणजे तुम्ही आज ना नंबर दिला होतीस ना भगवानी का? राजेश किंमत बोलते सांगितलं.